आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध क्षेत्रात सरकारनं लोककेंद्रित सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्यानं गेल्या 11 वर्षात देशात उल्लेखनीय परिवर्तन झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची 11 वर्ष संकल्प समर्पण आणि सार्वजनिक सेवेसाठी सुवर्णकाळ ठरल्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं मत. विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझमध्ये उच्च तंत्रज्ञान केंद्रित उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची धोरण शिथिलीकरणाची घोषणा. सीमावर्ती भागात नुकसान झालेल्या घरांसाठी 25 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद. आणि एक्झियम 4 मोहिमेचा शुभारंभ प्रतिकूल हवामानामुळे एक दिवसानं लांबणीवर. 140 कोटी भारतीयांचे आशीर्वाद आणि सर्वांच्या सामूहिक सहभागामुळे गेल्या 11 वर्षात देशात विविध क्षेत्रांमध्ये वेगवान परिवर्तन घडलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी काल समाजमाध्यमावर संदेश प्रसारित केला. सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या तत्वानुसार काम करत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं जलद गतीनं सर्वसमावेशक आणि संवेदनशीलतेनं अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आर्थिक विकासापासून सामाजिक उन्नतीपर्यंत विविध क्षेत्रात सरकारनं लोककेंद्रित सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिलं असल्याचं मोदी यांनी अधोरेखित केलं. आज भारत फक्त सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्थाच नाही तर हवामान बदल आणि डिजिटल सर्वोन्मेष यासारख्या महत्वाच्या विषयांचं एक प्रमुख जागतिक केंद्र देखील आहे. विकसित भारताच्या उभारणीचा नवा संकल्प नवी आशा आणि आत्मविश्वासानं भारताची प्रगतीपथावर वाटचाल सुरु आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नमो ऍपवर विविध चित्रफिती इन्फोग्राफिक्स आणि लेखांच्या माध्यमातून भारताच्या विकासयात्रेची गाथा मांडण्यात आली आहे. नागरिकांनी नमो ऍपवरची ही माहिती जाणून घ्यावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. गेल्या 11 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे देशानं आर्थिक पुनरुज्जीवन सामाजिक न्याय सांस्कृतिकतेचा अभिमान आणि राष्ट्रीय सुरक्षेचं एक नवं पर्व पाहिलं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ही ऐतिहासिक 11 वर्ष संकल्प समर्पण आणि सार्वजनिक सेवेसाठी सुवर्णकाळ ठरली आहेत. देशाचं नेतृत्व स्पष्ट दृढनिश्चयी आणि सार्वजनिक सेवेवर लक्ष केंद्रित करणारं असतं तेव्हा सेवा सुरक्षा आणि सुशासन यांचे नवे टप्पे गाठले जातात असं शहा यांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांना प्राधान्य देऊन काम केल्यानं गेल्या 11 वर्षात देशात उल्लेखनीय परिवर्तन घडलं आहे. सरकारनं महत्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून आमूलाग्र बदल घडवले आहेत. यात एक महत्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि विकासाचं. या क्षेत्रातल्या परिवर्तनाचा आढावा ऐकूया प्राची गावस्कर यांच्याकडून.
गेल्या दशकात भारतानं पर्यावरण संरक्षण आणि सर्वसमावेशक विकासाला एकत्रित करणारं विकास प्रारूप स्वीकारलं आहे. नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यापासून ते परिसंस्था पुन्हा मजबूत करण्यापर्यंत आणि हरित पायाभूत सुविधा निर्माण करण्यापर्यंत दृढ वचनबद्धता दर्शवली आहे. नमामि गंगे मिशन हा जगातील सर्वात मोठ्या नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांपैकी एक आहे. यासोबतच स्वच्छ भारत मिशन आणि गोवर्धन योजनेनं स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात मोठा बदल घडवून आणला आहे. गोवर्धन योजनेमुळे ग्रामीण भागात स्वच्छता आणि ऊर्जा आत्मनिर्भरता दोन्हीला चालना मिळत आहे. एक पेड मा के नाम यासारख्या मोहिमांमुळे पर्यावरणीय कृतीसाठी नागरिक एकत्र आले आहेत. भारतानं वन्यजीव संवर्धनातही लक्षणीय प्रगती केली आहे. प्रोजेक्ट चित्ता प्रोजेक्ट लायन आणि विस्तारित प्रोजेक्ट टायगर सारखे उपक्रम अधिवास विकास आणि या प्रजातींच्या रक्षणावर लक्ष केंद्रित करतात. भारतात सध्या आशियातील सर्वाधिक 91 रामसर स्थळं आहेत. 13 भारतीय समुद्र किनाऱ्यांना प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे. भारताचं हरित परिवर्तन हा केवळ धोरणात्मक उपक्रम नाही तर ती लोकचळवळ आहे, जबाबदारी आहे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आश्वासक आधार आहे.
देशातील तरुणाईमध्ये असलेली प्रतिभा आणि तंत्रज्ञानातले नवोन्मेष यांच्या सामर्थ्यावर भारत समकालीन आव्हानांना सामोरं जात आंतरराष्ट्रीय नेतृत्व म्हणून उभा राहत आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते काल आयआयटी जोधपूर इथं बोलत होते. बिर्ला यांनी समाज अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत देशातल्या युवकांच्या योगदानाचा गौरव केला. भारताच्या युवा पिढीचा देशाच्या प्रगतीत महत्वपूर्ण वाटा आहे असं स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्र सरकारनं विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझमध्ये उच्च तंत्रज्ञान केंद्रित उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशानं धोरण शिथिलीकरणाची घोषणा केली आहे. विशेषतः सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक घटकांच्या निर्मितीला अधिक चालना देण्यासाठी ही सवलतींची मालिका लागू करण्यात येत आहे. या क्षेत्रासाठी घसघशीत गुंतवणूक आकर्षित करणं, नियामक प्रक्रियेतल्या अडचणी कमी करणं आणि पर्यायानं भारताचं जागतिक सेमीकंडक्टर मूल्य श्रंखलेतलं स्थान मजबूत करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सेझ नियम 2006 अंतर्गत नियम 5 सुधारणा करण्याचाही यामध्ये हेतू असून त्यामुळे सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या सेझमधल्या जागेचा 50 नियम शिथिल करून तो 10 कमी करण्यात येणार आहे. शिवाय नियम 7 सुधारणा करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी अर्थात एनआयआयएफच्या नियामक परिषदेची 6 बैठक पार पडली. यावेळी अर्थमंत्री आणि परिषदेच्या सदस्यांनी एनआयआयएफची कामगिरी, सध्याचं धोरण आणि भविष्यातला दृष्टिकोन याबाबत चर्चा केली. पायाभूत सुविधा आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये भांडवल उपलब्ध करण्यामध्ये एनआयआयएफची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते. सीमावर्ती भागात नुकसान झालेल्या 2060 घरांसाठी सरकार 25 रुपयांची अतिरिक्त तरतूद करणार असल्याचं गृहमंत्रालयानं जाहीर केलं आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी अतिरिक्त भरपाई देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानंतर गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या सीमावर्ती भागातही अशीच भरपाई दिली जाईल असंही गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. पंतप्रधानांनी पूर्णपणे नुकसान झालेल्या प्रत्येक घरासाठी 2 लाख रुपये आणि अंशतः नुकसान झालेल्या प्रत्येक घरासाठी 1 लाख रुपये अतिरिक्त भरपाई देण्याची घोषणा केली आहे. भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या एक्झियम 4 मोहिमेचा शुभारंभ प्रतिकूल हवामानामुळे 1 पुढे ढकलण्यात आला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिलेल्या माहितीनुसार या उड्डाणाची नियोजित वेळ आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी 5:30 होती. ही मोहीम अमेरिका, भारत, पोलंड आणि हंगेरीतल्या 4 अंतराळवीरांना 14 वैज्ञानिक मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार आहे. एक्झियम 4 मोहिमेत भारतातील शुभांशू शुक्ला यांच्यासह पोलंडमधील स्लावोज उझान्स्की, हंगेरीमधले तिबॉर कपू आणि अमेरिकेतले पेगी व्हिटसन यांचा समावेश आहे. अंतराळवीर 31 देशांमधून सुमारे 60 वैज्ञानिक प्रकल्पांचा अभ्यास करणार आहेत. त्यामध्ये इस्रोच्या नेतृत्वाखालील काही महत्वाच्या संशोधन प्रकल्पांचाही समावेश आहे. कोल्हापूर इथल्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक न्यासाच्या वतीनं दिला जाणारा शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचं हे 39वं वर्ष आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. हवामान. किनारी कर्नाटक आणि कर्नाटकचा अंतर्गत भाग, केरळ, महे, ओडिशा, रायलसीमा, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल तसंच उत्तरेकडच्या राज्यांवर वादळी वाऱ्यांसह जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. किनारी आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, छत्तीसगड, झारखंड, मराठवाडा, रायलसीमा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विविध क्षेत्रात सरकारनं लोककेंद्रित सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्यानं गेल्या 11 देशात उल्लेखनीय परिवर्तन झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची 11 संकल्प, समर्पण आणि सार्वजनिक सेवेसाठी सुवर्णकाळ ठरल्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं मत. विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझमध्ये उच्च तंत्रज्ञान केंद्रित उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची धोरण शिथिलीकरणाची घोषणा. सीमावर्ती भागात नुकसान झालेल्या घरांसाठी 25 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद आणि एक्झीएम 4 मोहिमेचा शुभारंभ प्रतिकूल हवामानामुळे एक दिवसानं लांबणीवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.